हबकूक अध्याय 3। संदिष्टा हबकूकची शिव योनाथावर प्रार्थना। परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली आणि मी भयभीत झालो। हे परमेश्वरा, तू आपले कार्य या समयामध्ये पुनर्जीवित कर, या समयामध्ये ते माहीत करून दे। तुझ्या क्रोधात आमच्यावर दया करण्याची आठवण ठेव। तेमानाहून देव येत आहे, पारान पर्वतावरून पवित्र परमेश्वर येत आहे। परमेश्वराचे वैभव स्वर्ग झाकते आणि त्याच्या स्तुतीने पृथ्वी भरली। त्याच्या हातातील किरणे प्रकाशासारखी चमकत होते आणि परमेश्वराने तेथे त्याचे सामर्थ्य ठेवले आहे। रोग राई त्याच्या मुखासमोरून गेली आणि मरी त्याच्या पायाजवळून निघते। तो उभा राहिला आणि पृथ्वी मापली, त्याने पाहिले आणि राष्ट्रांचा थरकाप झाला। सर्व काळच्या पर्वतांचे सुद्धा तुकडे होऊन ते विखरले गेले आणि सर्व काळच्या टेकड्या खाली नमल्या। त्याचा मार्ग सदा सर्व काळ आहे। कुशेनाचे तंबू संकटात असलेले मी पाहिले। मिद्यान देशातील कनाती भीतीने कापत होत्या। परमेश्वरा, तू नद्यांवर रागवला होतास का? झऱ्यांवर तुझा राग होता का? समुद्रावर तू भडकला होता का? म्हणूनच तू आपल्या घोड्यांवर आणि आपल्या तारणाच्या रथावर आरूढ झाला होतास का? तू आपले धनुष्य गवसनी बाहेर काढले आहे, तू आपल्या धनुष्यावर बाण चढविला आहे। तू पृथ्वीला नद्यांद्वारे दुभागिले आहे, पर्वत तुला पाहून वेदनेमध्ये वितळले, जलप्रवाह त्याच्यावरून चालला आहे। खोल समुद्राने आवाज उंचवला आहे, समुद्राने आपला हात उंचवला आहे। चंद्र व सूर्य आपल्या जागी स्तब्ध झालेत, त्यांचे तेज लोपले। तुझे बाण सुटत असता त्यांच्या तेजाने आणि तुझ्या झळकत्या भाल्याच्या चकाकीने ते दूर गेले आहेत। तू रागाच्या भरात पृथ्वीवरून चाल केली आणि क्रोधाने राष्ट्र पायाखाली तुडवलीस। तू तुझ्या लोकांच्या तारणासाठी, तुझ्या अभिषिक्ताच्या तारणांसाठी पुढे गेलास। तू दुष्टांच्या घराचा माथा छिन्नविछिन्न केला आहे व त्यांचा पाया मानेपर्यंत उघडा केला आहे। ते प्रचंड वादळाप्रमाणे आमास पांगवण्यास आले, तू त्यांचेच भाले त्यांच्या सैनिकाच्या डोक्यात भोसकले। गरीब मनुष्यास एकांतात खाऊन टाकावे यामध्ये त्यांची तृप्तता होती, पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावतोस, त्यामुळे समुद्र घुसळला गेला। मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, माझे होठ आवाजाने कापले, माझी हाडे कुजण्यास सुरुवात झाली आहे आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे। म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची, शत्रू आमच्यावर हल्ला करीन त्या दिवसाची वाट पाहत आहे। जरी अंजिराच्या झाडाने फळ दिले नाही आणि द्राक्षविलींना काही उपज आले नाही, जैतुनाच्या झाडाच्या उपजाने जरी निराशा झाली आणि शेतातून अन्न उगवले नाही, कळप वाड्यातून नाहीसे झाले असले, गोठ्यात गाई गुरे उरली नाही, तरी मी परमेश्वराठाई आनंद करीन, माझ्या तारणाऱ्या देवाजवळ उल्लास करीन। प्रभू परमेश्वर माझे बळ आहे, तो माझे पाय हरणीच्या पायासारखे करतो आणि तो मला माझ्या उंच स्थानावर चालविल।